आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागा वरवी मोनाली प्रभू तुमका प्रादेशिक खबरो दिता. मोको सयत भारतीय जनता पक्षाची युती सेगीत उरतली. मंत्रीमंडळ फेरबदलाचेर सुकानू समितीच्या बसकेन चर्चा जावना अशी माहिती मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सुकानू समितीच्या बसके उपरांत दिली. भारतीय जनता पक्षाच्या सुकाणू समितीची बसका काल पणजे झाली. प्रदेशाध्यक्ष दामू नायक, आमदार दिगंबर कामत, आदले खासदार विनय तेंडुलकर बसकेक हजर आशिल्ले. राज्यांतल्या वेगवेगळ्या वाठारांतली अनधिकृत घरां आनी बांदकामाची गोंयकारांच्या बांदकांचो आसपाव आसा, देखून सरकारान अनधिकृत बांदकाम मोडपाचो विचारपूर्वक निर्णय घेवचो अशी मागणी मंगळारा भाजपच्या कोर समितीच्या वांगड्यांनी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांकां केली. दिवचल मालांतल्या मये मतदारसंघातल्या कारापूर सरवण ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचे उक्तावण मुखेल सोयरे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे हस्तुकी जाले. तांचे बरोबर मानाचे सोयरे मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट, कारापूर सरवण ग्रामपंचायत सरपंच तन्वी सावंत आनी जिल्हा पंचायत वांगडी महेश सावंत तशेच हेर मानेस्त हजर आशिल्ले. आपल्या गावाची पंचायत वाठाराची नितळसाण राखपा खातीर ग्रामपंचायतीन तशेच ग्रामपंचायतीच्या पंच सदस्यांनी कष्ट करपाची गरज आसा. आपल्या परिसराक नितळ दवरून आपल्या ग्रामपंचायतीक गोंयांतली आदर्श पंचायत करपा खातीर पावल उबारपाची गरज आसा. आनी अशें जर गोंयांतल्या दरेका पंचायतीन केले तर गोंयांतल्यो सगळ्यो पंचायती आदर्श पंचायती जावपाक मदत जातली अशें मत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी उक्तायले. वाहनांची नोंदणी तशेंच तालावांतल्यान येरादारी खात्याक मेळपी येणावळ फाटल्या वर्साच्या तुळेन अंदूच्या वर्सा उणी जाल्या. 2023-24 हे अर्थीक वर्सा येरादारी खात्याक 507.63 कोटींची येणावळ मेळिल्ली. अंदू म्हणजे 2024-25 हे अर्थीक वर्सा 384.37 कोटीची येणावळ आयल्या. ही येणावळ डिसेंबर मेरेनची आसली तर 123 कोटींनी उणी आसा. अर्थिक सर्वेक्षण अहवालांतल्यान ही माहिती मेळ्या. फाटल्या 6 वर्सांच्या आकडेवारीचो विचार केलो जाल्यार पयली 2 वर्सां येणावळ उणी जाली, उपरांत ती वाडली. फाटल्या 2 वर्सांत ती परत उणी जाली. अंदूची येणावळ डिसेंबर मेरेन आसा, हाका लागून ती एकाय प्रमाणान वाड जातली. 6 एप्रील हो भारतीय जनता पार्टीचो स्थापना दीस. या निमतान भाजपान पक्षा वतीन गोंयभर तरेकवार कार्यावळीचे आयोजन केला अशी माहिती भाजप गोंय प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी दिल्या. स्थापना दिसाच्या फाटभुयेर पार्टीचो झेंडो घराचेर लावप, विकसित भारत हॅशटॅग सेल्फी सर्त, गांव चलो अभियान, वस्ती चलो अभियान या सारख्यो कार्यावळी जातल्यो. या कार्यावळीन भाजपचे आमदार, मंत्री, कार्यकर्ते व्हड संख्येन वांटो घेतले अशी माहिती दामोदर नायक हांणी दिली. स्मार्ट सिटीची 90% कामां पुराय जाल्यात. न्यायालयाक सादर केल्ल्या प्रतिज्ञापत्रा प्रमाण रस्त्याची कामां 31 मार्च मेरेन पुराय जाल्यात अशी माहिती इमेजिन स्मार्ट सिटीचे मुखेल कार्यकारी अधिकारी संजीत रॉद्रिगीस हांणी दिली. सेंट्रल ड्रेनेजीक लागून पणजेचो 18 जून रस्तो, आत्माराम बोरकार रस्तो आनी पिसुलेकार रस्त्याचे काम स्मार्ट सिटी खाला करपाक मेळचे ना. सरकाराक हे विशीं कळयलां. स्मार्ट सिटी खाला सुरू आशिल्ली कामां आनी डेडलायनीची माहिती स्मार्ट सिटीचे मुखेल कार्यकारी अधिकारी संजीत रॉद्रिगीस हांणी पत्रकार परिषदेन दिली. एका याचिके प्रकरणात स्मार्ट सिटी वतीन 27 जानेवारीक प्रतिज्ञापत्र सादर केल्ले. हातून कामाच्या डेडलायनीचे पालन स्मार्ट सिटी वतीन जाला. सांतिनेज आनी कॅफे भोसले चौकांतल्या रस्त्यांची कामां 31 मार्च पर्यंत पुराय करपाची डेडलायन आशिल्ली, ते प्रमाण कामां पुराय जाल्यात. रंगकाम, सायनेज, विटामिनचो थर तशेंच कांय बारीक सारीक कामां 31 मे मेरेन पुराय करतले. पुराय जाल्ल्या रस्त्यांचे क्युरिंग जाले बगर कांय कामां पुराय करपाक मेळची ना, हाका लागून कळाव जाला. झाडां लावपा बरोबरूच लँडस्केपिंगाचे काम 31 मे 2025 मेरेन पुराय करतले अशें संजीत रॉड्रिगीस हांणी सांगले. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमान जाल्ल्या खेळान पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्स पंगडाक 8 गड्यांनी हारयले. या जैता उपरांत पंजाब किंग्स 4 गुणांसयत दुसऱ्या सुवातेर पावला आनी लखनौ पंगड 2 गुणांसयत 6व्या सुवातेर आसा. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू गुण तालिकेन पयल्या सुवातेर आसा. आज बेंगलोरान एमए चिदंबरम स्टेडियमान आरसीबी आनी गुजरात टायटन्स पंगडा मदीं खेळ जातलो. हो खेळ सांजवेळ 7:30 सुरू जातलो. इतल्यांनी प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजे केंद्राचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 7:00.